गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय एक मराठी. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय एक. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय एक. अभिनंदन. अभिनंदन. गलतीयाच्या मंडळ्यास मनुष्यापासून नव्हे, मनुष्यांच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले तो परमेश्वर पिता याच्याद्वारे झालेला प्रेषित पौल त्या मजकडून व माझ्याबरोबरच्या सर्व बंधुजनाकडून परमेश्वर पिता व आपल्या परमेश्वर पित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून ज्याने तुमच्या आमच्या पापाबद्दल स्वतःला दिले तो आपला प्रभू येशू ख्रिस्त. याचपासून तुम्हास कृपा व शांती असो. त्याला युगानयुग गौरव असो. आमेन. गलतीकरांनी पौलाची केलेली निराशा. गलतीकरांनी पौलाची केलेली निराशा. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हास ख्रिस्तकृपेच्या द्वारे पाचारण केले त्याचपासून तुम्ही इतके लवकर अन्य स्वार्थेकडे वळू लागला आहात. ती दुसरी नाही, तरी पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची स्वार्था विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. जी स्वार्था आम्ही तुम्हास सांगितली तिच्याहून निराळी स्वार्था आम्ही सांगू किंवा स्वर्गातून स्वर्गदूत येऊन सांगू तरी तो शापित असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी स्वार्था कोणी तुम्हास सांगितल्यास तो शापित असो. मी आता मनुष्यांची अगर परमेश्वराची मनधरणी करावयास पाहतो काय? मी मनुष्यास संतुष्ट करावयास पाहतो काय? मी अजून मनुष्यास संतुष्ट करावयास पाहिले असते तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. मनुष्यापासून नव्हे तर ख्रिस्तापासून आपणास सुवार्ता प्राप्त झाली असे पौल सांगतो. मनुष्यांपासून नव्हे तर ख्रिस्तापासून आपणास सुवार्ता प्राप्त झाली असे पौल सांगतो. बंधुजन हो, मी तुम्हास कळवितो की मी सांगितलेली सुवार्ता मनुष्यांच्या व्यवहाराप्रमाणे नव्हे, कारण ती मला मनुष्यांपासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकवली नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की मी परमेश्वराच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करीत असे व तिचा नाश करीत असे आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे स्वजातीतील माझ्या वयाच्या पुष्कळ लोकांपेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. तरी ज्या परमेश्वराने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलाविले त्याला मी विदेशी लोकांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी म्हणून आपल्या पुत्राच्या ठाई प्रगट करावे हे जेव्हा बरे वाटले तेव्हाच मानवांना न विचारता आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुश्लेमास वर न जाता मी अरबस्तानात निघून गेलो व दिमिश्कास फिरून परत आलो. मग तीन वर्षानंतर केफाला भेटावयास यरुश्लेमास वर गेलो व त्याच्याजवळ 15 दिवस राहिलो. परंतु प्रभूचा बंधू याकोब याच्या वाचून प्रेषितातील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही. तर पहा, जे मी तुम्हास लिहितो ते खोटे लिहित नाही, हे मी परमेश्वरासमक्ष सांगतो. मग सूर्या व किलकिया या प्रांतात मी आलो तेव्हा ख्रिस्तामध्ये असणाऱ्या यहुद्यातील मंडळास माझी तोंडओळख नव्हती. त्यांनी एवढे मात्र ऐकले होते की पूर्वी छळ करणारा हा अगोदर ज्या विश्वासाचा नाश करीत होता त्याची तो आता घोषणा करीत आहे. तेव्हा त्यांनी मजवरून परमेश्वराचे गौरव केले.